ओ शेतकरी दादा, मी मुंबईला चाललोय आणि मला गाडी पकडायला उशीर झालाय. तुमच्या शेतातून जाऊ का म्हणजे मला 5 ची गाडी मिळेल ना.
जा की माझ्या शेतातून शॉर्टकट आहे, तुम्ही सरळ जावा पुढं, पुढं तुम्हाला माझा मारका बैल भेटल. मग 5 चीच काय, 4 ची पण गाडी भेट.
अरे बापरे, त्यापेक्षा मी इथंच राहतो की.
अहो राखी, इथं आपण तमाशाला जाऊया. तुमच्याकडं 5 रुपये आहेत का?
हे काय,
मग तुमचं 5 आणि माझं 5, आपण दोघ बी मिळून छान बघूया सुंदराबाईचं नाच.
Bye.